जंगलाच्या बरोबर मध्ये एक तळ होत आणि तळ्याच्या काठी एक शंकराचं देऊळ होत. वर्षानुवर्ष त्या जंगलात कुणीच जायचं नाही, त्यामुळे त्या देवळात खूप खाण साचली होती. एकदा गौरी नावाची एक सुंदर मुलगी घरी जाता जाता रस्ता चुकली आणि जंगलात इकडे तिकडे भटकू लागली. तिला काही रस्ता सापडे ना. तेवढ्यात झाली संध्याकाळ. काळोख पसरायला लागला. ती आणखीनच घाबरून गेली. पण मग तिला हे तळ दिसलं. त्या तळ्यात पांढरी शुभ्र अशी बरीच कमळं उगवली होती. ती शेजारच्या देवळात गेली. शंकराची पिंडी पाहून तिला खूप आनंद झाला. देवाच्या देवळात कसली आली भीती, आता रात्रभर मी इथंच झोपेन आणि सकाळ झाली की जाईन घरी, ती स्वतःशीच म्हणाली. तिथं थोडासा उजेड होता. तोवर गवताचा एक झाडू तिनं बनवला आणि सगळं देऊळ झाडून स्वच्छ केलं. झाडता झाडता तिला एक लांबण दिवा दिसला. त्यात बरंचसं तेल शिल्लक होतं. तिनं आपल्या हातरुमालाचा तुकडा फाडून वात तयार केली आणि गारगोटीवर ज्योतसुद्धा पेटवली. मंदिरात लख उजेड पसरला. तो उजेड बघून तळ्यातला एक हंस पोहत पोहत देवळापर्यंत आला. मुली, कोण आहेस तू? हंसानं विचारलं. मी गौरी. जंगलात वाट चुकले आणि इथं आले. या देवळात रात्रभर झोपले तर चालेल ना? गौरी घाबरत म्हणाली. अगं, चालेल का म्हणून काय विचारतेस? हंसाने तिच्यावरून एक जादूची काठी फिरवली. त्यावरून तिचे कपडे एकदम भरझरी झाले. तिला झोपण्यासाठी एक सुंदर बिछाना सुद्धा तयार झाला. अय्या, तू कोणी जादूगार आहेस की काय? गौरीनं विचारलं. आहा, जादूगार नाही, हंस म्हणाला. पण मी कोण आहे ते तुला उद्या सकाळीच कळेल. गौरीनं बेलाची पानं कमळं आणली. शंकराची पूजा केली. नंतर थोडीशी फळं खाऊन ती झोपली. स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकर आले. म्हणाले, मुली, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू देवळात आलीस, देऊळ स्वच्छ करून पूजा केलीस. काय पाहिजे ते मा? गौरीनं देवाला नमस्कार केला. ती म्हणाली, तुझ्या कृपेनं माझ्याकडे सगळं काही आहे, मला काहीच नकोय. पण देणारच असशील तर एक वरदान दे. माझा आळस कायमचा नाहीसा कर आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडायची बुद्धी दे. शंकराने हसून तथा असतो म्हटलं आणि ते अदृश्य झाले. सकाळी गौरीने डोळे उघडले तेव्हा एक अतिशय सुंदर तरुण तिला जाग करत होता. कोण आहेस तू? गौरीनं विचारलं. मला ओळखलं नाहीस? अगं, मीच तो हंस. मी खरा एक यक्ष आहे, पण माझ्या आळशीपणामुळं मला शाप मिळून हंस व्हावं लागलं होतं. पण तुझ्यामुळे माझी सुटका झाली. तू माझ्याशी लग्न करशील? मी तुला घेऊन यक्षलोकात जाईन. गौरीने लाजून हो म्हटलं. पण पुढं ती म्हणाली, माझे बाबा बरोबर आले तर चालतील ना? ते खूप म्हातारे. यक्ष म्हणाला हो. मग ते दोघं गौरीच्या घरी गेले. गौरीला पाहून बाबांना खूप आनंद झाला. नंतर ते सगळे यक्षलोकात निघून गेले. गौरीच्या शेजारी बिंदी नावाची एक मुलगी राहायची. तिनं चोरून गौरीची सगळी हकीकत ऐकली आणि तिनंही ठरवलं, आपणही त्या देवळात जाऊ, म्हणजे आपलंही लग्न यक्षाशी होईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती जंगलात गेली आणि तिला ते तळ दिसलं. पण त्यात कमळं वगैरे काहीच नव्हती. वाळलेली पानं तरंगत होती. बिंदीनं पाहिलं, देऊळ तर तेच आहे. ती तशीच देवळात गेली. त्या दिवशी सकाळी वादळ होऊन परत सगळं देऊळ अस्वच्छ झालं होतं. सगळीकडे धूळ पानं पसरली होती. बापरे, देऊळ स्वच्छ करायचं म्हणजे पंचायतच आहे.
मला तर आत्ता झोप आली.
असं म्हणून बिंदी त्या धुळीतच झोपली. तिला झोप लागायच्या आधीच त्या तळ्यातून एक डुक्कर पोहत पोहत देवळापर्यंत आलं. बिंदी, बिंदी, त्यानं हाक मारली. बिंदीने पाहिलं तर एक डुक्कर उभं होतं. बिंदे, तू मला खूप आवडलीस. इथं देवळात काय झोपतेस? किती धूळ आहे इथे. चल, मी तुला अगदी स्वच्छ जागा दाखवतो. बिंदी खुश झाली. गौरीला स्वतःला सगळं देऊळ स्वच्छ करावं लागलं. मला हे डुक्कर भेटलं म्हणून बरं झालं. आयता बिछाना मिळे. ती डुकराच्या मागोमाग गेली. बघ, हा पलंग आहे खास तुझ्यासाठी, डुक्कर म्हणाले. अंधार असल्यामुळे बिंदीला पलंग दिसलाच नाही, ती तशीच झोपली. सकाळी उठून बघते तो ती होती कचऱ्याची पेटी. शी शी करत ती उठली. तिच्या जवळ एक राक्षस उभा होता. मला ओळखलं नाहीस? मीच ते कालचं डुक्कर. तुझ्यामुळे मी शापातून मोकळा झालोय. आता मी तुझ्याशी लग्न करणार, राक्षस म्हणाला. बिंदी रडायला लागली. नाही, मी नाही लग्न करणार तुझ्याशी. नाही, ती ओरडून म्हणाली. वाचवा वाचवा, या राक्षसापासून मला वाचवा. जंगलात तिचं ओरडणं ऐकायला होतच कोण. राक्षसानं तिला खांद्यावर टाकलं आणि उडत उडत नाहीसा झाला. बिचारी बिंदी जन्मभर स्वतःला दोष देत राहिली. मी सुद्धा आळस न करता देऊळ स्वच्छ केलं असत तर. पण आपली गौरी ती शहाणी होती, तिला स्वच्छता प्रिय होती. ती आळशी नव्हती म्हणून तिला चांगलं फळ मिळालं आणि बिंदीच्या नशिबी राक्षसाच्या घरी राहणं आलं.